भाग 13 येशूचा जन्म लुका 2:1-20 त्याचवेळी राजांनी सर्व लोकांना नगरात जाऊन आपापले नाव नोंदणी करण्याची आज्ञा दिली. मरिया येशूबने बेतलेम नगराची यादी दिली तेव्हा हे तिथे पोहोचले. तेव्हा यासाठी राहायला पशुशाळा शिवाय दुसरी कोणची जागा नव्हती. त्या जागावर मरिया एक बालकाला जन्म दिला. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता तुम्हा मी सांगतो. ते की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त येशू प्रभू आहे. इतक्या स्वर्गातील सैन्यांचा समुदाय देवदूत जवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत दिसले. मेंढपाळ एकूणएकास म्हणू लागले, चला आपण बेतलेमात जाऊ. व झालेली ही गोष्ट त्यांना फैलावर त्या बालकाविषयी त्यांना ते कळवण्यात आले होते. ते त्यांनी जाहीर केली गोष्ट ऐकणारे सर्वजण आश्चर्यचकित झाले.